नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती. मस्ताजोग हत्याप्रकरणी बीड इथं निषेध मोर्चा. घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि 10व्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या 15 जानेवारीपासून आयोजन. यंदाचा पद्मपाणी पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. माजी पंतप्रधान पद्मविभूषण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या ठिकाणी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर सिंग यांची अंत्ययात्रा निगमबोध घाट इथं पोहोचली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचुक, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी डॉक्टर सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सैन्य दलाच्या वतीनं शोकधून वाजून तसंच हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. डॉक्टर सिंग यांच्या शवपेटीचा तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर शीख धर्माच्या प्रथेनुसार प्रार्थना पठन करून मुखाग्नी देण्यात आला. मनमोहन सिंग अमर रहे या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल घेतलेल्या या निर्णयाबाबत काँग्रेस पक्षालाही माहिती देण्यात आली असल्याचं भाजप खासदार आणि प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सांगितलं आहे. गरीब परिस्थितीतून मात्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा आणि आर्थिक शिस्त लावण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं ते देश आणि जग विसरू शकत नाही असं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान दिवंगत डॉक्टर मनमोहन सिंग यांना आज मुंबई इथं प्रदेश काँग्रेस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. आपल्या 10 वर्षांच्या काळात त्यांनी देशाला मनरेगा, शिक्षण हक्क, अन्न सुरक्षा कायदा, माहिती अधिकार कायदा देऊन सर्वसामान्यांचं हित पाहिलं असं पटोले म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत परभणी घटनेच्या संदर्भात काही मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर समाजात चुकीशी माहिती भडकवण्याच्या संभाव्य प्रयत्नांना आळा घालण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलिसांना निर्देश द्यावेत असं आंबेडकर यांनी म्हटल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीनं देश का प्रकृती परीक्षण अभियान देशभर राबवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं या अभियानात राज्यात 2रा क्रमांक पटकावला आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर शेख अहमद यांनी अधिक माहिती दिली आहे.
या अभियानात डॉक्टर मोनम डवळे यांनी 637 प्रकृती परीक्षणे केले तर डॉक्टर रामेश्वर फालके यांनी 533 प्रकृती परीक्षणे नोंदवले. डॉक्टर सारा पठाण, डॉक्टर जयश्री पवार, डॉक्टर सोनाली गाडगे यांनी 300 पेक्षा जास्त प्रकृती परीक्षणे केले. यामुळे जिल्हा 2359 प्रकृती परीक्षण करून राज्यात 2ऱ्या क्रमांकावर राहिला.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रंखलेचा हा 117वा भाग असेल. मस्ताजोग हत्याप्रकरणी तातडीनं दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र होऊन राज्यभर पसरेल असा इशारा सर्वपक्षीय मोर्चातून देण्यात आला आहे. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी बीड इथं निघालेल्या सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चे नंतरच्या सभेतून हा इशारा देण्यात आला. या सभेचा आमचे प्रतिनिधी रवी उबाळे यांनी घेतलेला हा आढावा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी या मुखमोर्चाचं रुपांतर विराट सभेत झालं. यावेळी व्यासपीठावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे, मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी आमदार सय्यद सलीम यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज यांच्यासह देशमुख कुटुंबीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. वैभवी हिने यावेळी केलेल्या भाषणात आपल्या वडिलांना न्याय देण्याची मागणी केली.
इतर मान्यवरांचीही यावेळी भाषणं झाली. या घटनेतल्या सर्व दोषींवर निष्पक्ष कारवाईची मागणी सर्वच नेत्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज घोषणा करण्यात आली. येत्या 15 ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. महोत्सवाचे संस्थापक आणि संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम आणि महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गुवारीकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सई परांजपे यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. 15 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठातल्या रुक्मिणी सभागृहात या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. तर पुढील 5 दिवस प्रोझोन मॉल इथल्या आयनॉक्स चित्रपटगृहात हा महोत्सव होणार आहे. सुरेश दस यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलावंतांवर कुत्सित टिप्पणी केल्याचं अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी म्हटलं आहे. धस यांनी नुकत्याच केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या अनुषंगानं महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धस यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय, अशोभनीय आणि खेदजनक असल्याचं सांगत राजकारणासाठी अभिनेत्रींच्या नावांचा वापर करू नये असं आवाहन प्राजक्ता माळी यांनी केलं. तसंच धस यांच्याकडून क्षमा याचनेची अपेक्षाही व्यक्त केली आहे. माध्यमांनीही अशा प्रकरणात संयम बाळगण्याच्या गरजेकडे त्यांनी लक्ष वेधलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर स्पर्धेच्या 4थ्या कसोटी सामन्यातील 3रा दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावात 9 गडीबाद 358 धावा केल्या आहेत. नितीश रेड्डीनं आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावलं असून 105 धावांवर तो खेळत आहे. तर मोहम्मद सिराज हा 2 धावांवर खेळत आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अजूनही 116 धावांनी पिछाडीवर आहे. ओडिशातील राउरकेला इथं आजपासून हॉकी इंडिया लीग सुरू होत आहे. दिल्ली एसजी, पायपर्स आणि गोनासिका यांच्यात रात्री 8 वाजता बिरसा मुंडा स्टेडियमवर उद्घाटन सामना खेळवला जाईल. ही स्पर्धा 2 टप्प्यात खेळवली जाईल. पहिल्या टप्प्यातले सामने आजपासून 18 जानेवारीपर्यंत होतील तर दुसरा टप्पा 19 जानेवारीपासून सुरू होईल. दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचा सामना 31 जानेवारीला होणार आहे. तसंच अंतिम सामना 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा आज समारोप झाला. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोप सोहळ्यात अभिनेते समीर चौगुले आणि श्याम राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 4 दिवस चाललेल्या या महोत्सवात 295 महाविद्यालयातील 1880 विद्यार्थ्यांनी 36 कलाप्रकारात सादरीकरण केलं. उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार डॉ किरण ठाकूर यांचं आज पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांना थकवा जाणवल्यानं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. विविध वृत्तपत्रं, वृत्तसंस्था आणि नियतकालिकांसोबतच त्यांनी काम केलं. पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाचे ते माजी विभागप्रमुख तसंच पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती. मसाजोग हत्याप्रकरण बीड इथं निषेध मोर्चा, घटनेची तातडीनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. आणि 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं येत्या 15 जानेवारीपासून आयोजन. यंदाचा पद्मपाणी पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक सई परांजपे यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.